नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. भगवान बिरसा मुंडा हांचो जयंती उत्सव सुरू. पत्रादेवी पेडणेसावन यात्रा सुरू. राष्ट्रीय पत्रकारिता दिसा निमतान फाल्यां कार्यावळींचें आयोजन. सरकारी कार्यालयांनी वीज बचत करपाक नियमावली जारी. करपाक जाय कडकपणान पालन. राजधानी पणजेंत इफ्फी महोत्सवाच्या फाटभुंयेर येरादारी मार्गांत बदल. आतां पुराय खबरो. भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजातले व्हड फुडारी. अंदू तांच्या 150व्या जयंती निमतान वर्सभर वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन केलां. राज्य पांवड्यावेली कार्यावळ 15 ते 26 नोव्हेंबर मजगती जातली. राज्यातल्या 5 सुवातींनी आयसान कार्यावळी सुरू जाल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या कार्यावळीक आभासी पद्दतीन हजेरी लायली आनी धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष येवजण सुरू केली. आज सकाळी 11:30 पत्रादेवी पेडणे हांगासावन यात्रा सुरू जाली. फाल्यां बोरयेच्या साईबाबा मंदिरात दिसभर कार्यावळी आनी सर्ती जातल्यो. हातून फोंडे तालुका निमंत्रित फुगडी सर्त आनी राष्ट्रीय फुडारी विशयाचेर आधारित वेशभूषा सर्त जातली. पत्रादेवी सावन सुरू जाल्ली ही यात्रा करासवाडा म्हापसा अस्नोडा वटेन साखळे रविंद्र भवनांत जातली. थंय मुखेलमंत्री प्रमोद सावंत आनी सभापती रमेश तवडकर सांगता समारोपाक आसतले. उपरांत ही यात्रा आमोण्या माशेल बाणस्तारी वटेन फोंड्या पावतली. आयतारा 17 तारखेक बोरीच्यान शिरोड्या पंचवाडी धारबांदोड्या हांगासावन कुडचडे रविंद्र भवनांत वतली आनी उपरांत शिगांव कुळे मोले आनी करमणे सावन यात्रा सोंपतली. सोमार 18 तारखेक सांगे उगे नेत्रावळी रिवण तिळामळ आनी केप्यां यात्रा वतली आनी 19 तारखेक गुडी पारोडा नावेली कुडतरी राय आर्लेम आनी मडगांवां रविंद्र भवनांत पावतली अशी माहिती पत्रकार परिशदेंत आयोजन सुवाळ्याचे अंकुश गांवकार हांणी दिली. शीख धर्माचे धर्मगुरू गुरू नानक हांची 555वी जयंती देशभरा सयत गोंयांत मनयली. गोंयांतले पयले गुरूद्वार म्हण वळख आशिल्ले मांगोर हिल वास्को हांगाच्या गुरूद्वारांत शीख भाविकांनी भेट दिली. हांगा भजनाच्यो कार्यावळी जाल्यो. दनपारां लंगर आशिल्लो. आमदार दाजी साळकार आनी तांच्या घरकांनी तशेंच पालिका वांगडी शमी साळकार हांणी भेट दिवन दर्शन घेतलें. बिरसा मुंडा ब्रिटिशा आड लढिले. आयच्या तरणाट्यांनी बिरसा मुंडा हांकां समजून घेवपाक जाय. तरणाट्यांनी तांचे गूण आत्मसात करप गरजेचें अशें कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांणी म्हळां. तरणाट्यांनी कोणाच्याच आदारान निंबून रावचें न्हय असो सल्लो तांणी दिलो. उठा संघटनेचे प्रकाश वेळीप दया गांवकार विश्वास गावडे दुर्गादास गावडे आनी हेर पदाधिकारी ह्या वेळार हजर आशिल्ले. राजकीय किंवा समाजीक फुडारी आपूणच जल्माक येना. रस्त्यार देऊन काम करपी कार्यकर्त्यांक लागूनच फुडारी तयार जातात. कार्यकर्त्याच्या त्यागाक लागूनच फुडारी घडटात. मात कांय जाणांची हाका जाण नासता. तांकां दिसता आपूण फक्त आपल्या स्वताच्या नेटार फुडारी जाला. अशा वेळार तांकां मस्ती मारता आनी ते रस्त्यार येवन कितें बडबडटात. इतिहासातूय हेच दाखले आसात. असल्या फुडाऱ्यांनी कार्यकर्त्याचो घात करचो न्हय अशें मंत्री गावडे हांणी म्हळें. बिरसा मुंडा हांणी लोकांक एकठांय हाडपाक तांकां जेवण दिवंक नाशिल्ले. आयज मात कांय लोक आपल्या कारावीत वांटेकार जावपा खातीर पयशांचे हायस दाखयतात. तरणाट्यांनी स्वताच्या पयशांनी ह्या कारावीत वांटेकार जावचे, पयशांच्या हायसाक बळे पडचे न्हय अशें उलो मंत्री गावडे हांणी मारलो. बिरसा मुंडा जयंती सावन म्हळ्यार 15 नोव्हेंबर सावन 25 नोव्हेंबर मेरेन जनजातीय पंदरस म्हणून मनोवची अशें राज्य शिक्षण संचालनालयान सगळ्या माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांक कळीत केलां. भारत सरकारान 15 नोव्हेंबर जनजातीय गौरव दीस म्हणून जाहीर केला. सगळ्या दिवसी सुटके झुजाऱ्यांक मान दिवपा खातीर आनी तांचो उगडास काडपा खातीर हो दीस मनयतात. स्वातंत्र्य संघर्शात आनी सांस्कृतीक दायजात बिरसा मुंडा हांचे योगदान मान्य करून तांणी आदिवासी वाठारांनी सामाजीक आर्थिक उदरगती खातीर केल्ल्या यत्नांक परतून उर्बा दिवप हो ह्या कार्यावळीचो मुखेल हेत आसा. जनजातीय पदर्शी निमतान म्हान फुडारी बिरसा मुंडा हांच्या जिणेची काणी सगळ्या विद्यार्थ्यां मदीं पावतली अश्यो कार्यावळी आखच्यो अशी सुचोवणी शिक्षण खात्यान सगळ्या शाळांक सांगलां. राष्ट्रीय पत्रकारिता दिसा निमतान फाल्यां 16 नोव्हेंबराक सकाळी 9:30 वरांचेर म्हायती आनी प्रसिद्धी खात्यान गोंय संपादक मंडळ, गोंय पत्रकार संघ, गोंय फोटो पत्रकार संघटना, इलेक्ट्रॉनिक माध्यम पत्रकार संघटना, खेळा पत्रकार संघटना आनी दक्षिण गोंय पत्रकार संघटनेच्या जोडपालवान पणजेच्या इन्स्टिट्यूट मेनेजीस ब्रागांझा सभाघरांत राष्ट्रीय पत्रकारिता दीस कार्यावळीचें आयोजन केलां. येरादारी मंत्री मॉविन गुदिनो कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून हजर आसतले. मेंटेनिंग ऑफ एथिक्स एन्ड अकाउंटेबिलिटी इन रिपोर्टींग ह्या विशयाचेर चर्चासत्र जातलें. हातूंत नामनेचे पत्रकार एलिस्टर मिरांडा, प्रसाद भांबरे, न्यूटन सिक्वेरा आनी डॉ ओलाव आल्बुकेर्क वांटो घेतले. ग्लेन कॉस्ता हे सत्राचे मॉडरेटर आसतले. ह्या वेळार पत्रकारितेतल्या योगदाना खातीर ज्येष्ठ पत्रकार आर व्ही प्रभुगांवकार हांकां जिणे गौरव पुरस्कार भेटयतले. तशेंच ज्येष्ठ पत्रकार अलेक्झांडर मोनीस बार्बोजा, रामनाथ पैरायकार, सुशांत कुंकळेकार, प्रदीप पाटील आनी यशवंत पाटील हांचो पत्रकारितेतल्या योगदाना खातीर सत्कार करतले. तशेंच फोटो सर्तीच्या जैतिवंतांक इनामांय भेटयतले. पत्रलेखक संघटनेची बसका पाटो पणजेच्या श्रमशक्ती भवनाच्या 5व्या मजल्यार गुज म्हळ्यार गोवा पत्रकार संघटनेच्या सभाघरांत 23 नोव्हेंबराक सांजेच्या 4 वरांची जातली. ह्या बसकेक संघटनेचे सगळे आजी माजी पदाधिकारी, सदस्य आनी समस्त पत्रलेखकांनी हजर रावचे अशें आवाहन पत्रलेखक शशिकांत सदस्य हांणी केलां. मजगतीं 2014 वर्सा संघटनेची स्थापना जाल्या उपरांत दर वर्सा संघटना आपलो वर्धापन दीस वेगवेगळ्या कार्यावळींनी मनयता. हातून पत्रलेखकांचो सत्कार ज्येष्ठ पत्रलेखक गना कापडी आनी तुकाराम शेटगांवकार हांचो पत्रभूषण पुरस्कारान भोवमान करतले. तशेंच मानेस्तांची पत्रलेखनावेली व्याख्यानां आनी परिसंवादाचेंय आयोजन केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात. राज्य सरकारान सरकारी कार्यालयांनी वीज बचत करपाचे आदेश जारी केल्यात. हाका लागून कसली उपाय येवजण करची ह्या नेमांची विस्तारान म्हायती दिल्या. ह्या नियमांचे पालन केले ना जाल्यार वीज विभाग योग्य नोटीसी उपरांत वीज जोडणी कापतले अशे अधिसुचोवणेंत म्हळां. राज्यातल्या उर्जा बचतीक उर्बा दिवपाक राज्याच्या वीज खात्यान उर्जा संरक्षण कायदो 2001 अंतर्गत हो नवीन आदेश जारी केला. ह्या आदेशा प्रमाण सरकारी आनी खासगी क्षेत्रात उर्जेचो वापर कार्यक्षमपणान करपाक वेगवेगळ्यो सुधारणा लागू करतले. राज्यातली सगळी नवी शासकीय कार्यालयां शाळा रुग्णालयां तशेंच उद्देगीक व्यवसायीक आनी संस्थात्मक क्षेत्रातल्या इमारतींत एलईडी दिवे आनी उर्जा कार्यक्षम बीएलडीसी पंख्याचो वापर अनिवार्य करतले. तशेंच 5 स्टार रेटेड एसी यंत्रणा लावप अनिवार्य आसतले. पोरण्या इमारतींतली यंत्रणाय बदलपाचो आदेश सरकारान दिला. राजधानी पणजेंत इफ्फी महोत्सव 20-28 नोव्हेंबर मजगती जातलो. ह्या काळात पणजे मुखेल शार ते अडेकडेच्या वाठारांतली येरादारी मार्गात बदल केल्या. महोत्सवाचे उक्तावण आनी समारोपाक पार्किंग वेवस्था तशेंच उपस्थित रावपी वाहन चालकांक खासा पास दितले. तळगांव वाठारा वेल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम वाठारांत पार्किंगाची सोय केल्या. इफ्फीचे उक्तावण वा समारोपाक येवपी उत्तर आनी दक्षिण गोंयच्या लोकांनी राष्ट्रीय महामार्ग 66 गोंय विद्यापीठा वटयां स्टेडियमाकडे येवचे पडटले. पणजेच्या येवपी वाहनांक तळगांव दनपाल मार्ग उक्तो दवरतले. आयनॉक्सच्या वटेन पणजी मार्केट ते दयानंद बांदोडकर रस्त्याक जोडपी मार्ग येरादारी खातीर बंद आसतलो. भुरग्यां मदीं स्पर्धा आसची न्हय पूण स्पर्धे खातीर लागपी कुशळटाय निर्माण करची. शिक्षणा वांगडा हेर कलांचो नवीन शिक्षणीक धोरणांत आसपाव आसा. देखून आवडीच्या कला विशय भुरगीं शिकपाक शकतली. बालभवनाच्या माध्यमांतल्यान नवीन शिक्षणीक धोरणाक गती दिवपाचो यत्न करतले अशें शिक्षण संचालक शैलेश जिंगणे हांणी म्हळां. पणजी बालभवनांत बाल दिसाच्या निमित्यान वेगवेगळ्या कला कुशळटायेक चमक दाखयल्या भुरग्यांक बालभूषण पुरस्कार तांच्या हस्तुकी भेटयले ते वेळार ते उलयताले. हेवेळार बालभवनाचे संचालक शशिकांत पुनाजी आनी लक्ष्मीदास मणेरकार हजर आशिल्ले. पुरस्कार मेळप्या भुरग्यां मदीं ऋषिकेश ढवळीकार, अभिनव नाईक, उपदेश च्यारी, ओजस वेनेकार, गार्गी शिरोडकार, अदिती भगत, दिवाकर सिंग, पुर्वेश बोरकार आनी खासा विभागांत भाविका कुडाळकार हांकां पुरस्कार मेळ्ळो. काल फार्मागुडी हांगाच्या आयआयटी वाठारांत बॉम्ब दवरिल्ल्याचो संदेश वेवस्थापनाक आयिल्ल्यान थंय खुबूच गोंदळ जालो. हांगा शिकपी विद्यार्थी, वसतीघरांत रावपी विद्यार्थी, शिक्षक आनी हेर कर्मचारी वर्गांची भियोन गुळी जाली. सकाळी 3:30 आयिल्ल्या ह्या संदेशा उपरांत बॉम्ब निकामी पथक आनी हेर यंत्रणेन सुमार 3 वरां बारकायेन सोद घेतलो पूण ही अफवा थारली. आनी तुमी सुरक्षीत आसा असो संदेश तपास यंत्रणेन दितकच विद्यार्थ्यांनी उमेदीन जल्लोश केलो. फोंडेचो पुलीस दळ, एसआयटी श्वान पथक, बॉम्ब सोद पथक आनी आयआयटी प्रशासन तशेंच हेर तपास यंत्रणेन बेगोबेग कारवाय केली. कॅम्पसांतल्या सुमार 600 भुरग्यांक भायर काडून तपास काम सुरू केलें पूण कांयच सांपडलें ना. उपरांत ह्या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी जतनाय घेवपाक कितें करचें ते विशीं विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केलें. काल पुराय राज्यांत अचकीत आयिल्ल्या पावसान लोकांची धांदल जाली. हवामान खात्यान येलो अलर्ट दिलो पूण सकाळ सावन वातावरण वताळ आशिल्लें पूण सांज म्हणसर ढगांचो गडगडाट आनी विजेच्या लखलखाटान पावसान हजेरी लायली. काल पुराय दिसभर गरमी भयंकर वाडिल्ली. ह्या पावसान वातावरण मातशें शितळ जाल्लें पूण रेनकोट आनी सत्री नाशिल्ल्यांची तारांबळ जाली. परवरी आनी हेर कडेन रस्त्याचे आनी पुलाचें काम सुरू आसा त्या मातयेन आनी चिखलांत निसरून कांय दुचाकीवाले पडपाच्यो वा निसरपाच्यो घडणुको जाल्यो. मडगांवच्या दिंडी खातीर जमिल्ल्या लोकांच्या उमेदीचेर मातशें विरजण पडले. नवी दिल्लींत भारत मंडपमांत आयोजित 43 भारतीय आंतरराष्ट्रीय वेपार मेळाव्यात विकसीत भारत एट 2047 ह्या संकल्पनेचेर आधारीत गोंयच्या दालनाचे माहिती आनी प्रसिद्धी खात्याचे संचालक दिपक बानेकार हांचे हस्तुकीं उक्तावण जालें. सहाय्यक माहिती अधिकारी शांतो नाईक, माहिती सहाय्यक सिद्धेश सामंत, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे प्रशासकीय अधिकारी सदाशिव पंडीत आनी हेर खात्याचे अधिकारी हांची उपस्थित आशिल्ली. ह्या वेळार आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय पुस्तिकेचे प्रकाशनय बांदेकार हांणी केले. ह्या दालनांत गोंयची वास्तुकला आनी प्रगतीचें दर्शन घडयला. माहिती आनी प्रसिद्धी खात्या वांगडा पर्यटन, हस्तकला, काविकला, टॅक्सटायल, कॉयर, जीटीडीसी, जीएसआयडीसी आनी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ ह्या प्रदर्शनांत वांटेकार जाल्यात. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भगवान बिरसा मुंडा हांचो जयंती उत्सव सुरू, पत्रादेवी पेडणे सावन यात्रा सुरू. राष्ट्रीय पत्रकारिता दिसा निमतान फाल्यां कार्यावळींचें आयोजन. सरकारी कार्यालयांनी वीज बचत करपाक नियमावली जारी करपाक जाय कडकपणान पालन. राजधानी पणजेंत इफ्फी महोत्सवाच्या फाटभुंयेर येरादारी मार्गांत बदल. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.